नमस्कार, मी प्रज्ञा तळेगावकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली। तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा विधिमंडळाचा हक्कभंग असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला। या प्रकरणी हक्कभंग दाखल करणार असल्याचं ते म्हणाले। माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला। अर्थसंकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया डावलून हा शासन निर्णय काढण्यात आल्याचं वडेट्टीवार म्हणाले। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना यासह विशेष सहाय्यांच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली। तसंच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या खेळाडूंना अर्हतेनुसार शासकीय नोकरी मिळण्याच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आवश्यकतेनुसार निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं। शाळा सुरू होऊन 15 दिवस होऊन गेले तरी 45 लाख विद्यार्थी गणवेशाविना असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केला। राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणामुळे खासगी कंत्राटदाराला लाभ मिळाल्याचं दानवे म्हणाले। विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधान परिषदेत केली। यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहून कळवलं आहे अशी माहिती उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून सभागृहासमोर मांडली। या विषयावर सोमवारी सर्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्यापदासाठी आज बार्बोडस इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होईल। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।